वट सावित्री कथा https://mihndiedesign.fun/ खूब वर्षां पूर्वी मद्र देशात राजा अश्वपति राज्य करत होते। ते अत्यंत धर्मप्रायण आणि प्रजेसाठी दयाऊ होते, परंतु त्यांना एक मोठी चिंता होती की त्यांच्या कोणतीही संतान नव्हती। राजा अश्वपति आणि राणी मालविका यांनी आपले जीवन संतान प्राप्तीसाठी तपस्या आणि यज्ञ करण्यात घालवले। त्यांच्या भक्ती आणि तपस्येने प्रभावित होऊन देवी सावित्रीने त्यांना दर्शन दिले आणि त्यांना कन्यारत्नाचे वरदान दिले। राजा अश्वपति आणि राणी मालविका यांच्या कन्येचा जन्म झाला आणि तिचे नाव सावित्री ठेवले। सावित्री बालपणापासूनच अत्यंत सुंदर, विदुषी आणि गुणी होती। जेव्हा सावित्री युवती झाली, तेव्हा तिने विवाहयोग्य वर शोधण्यास सुरुवात केली। एके दिवशी ती आपल्या पित्याच्या अनुमतीने वनात तपस्वीचे दर्शन करण्यासाठी गेली। तेथे तिने सत्यवान नावाच्या तेजस्वी युवकाला पाहिले। सत्यवान केव देखण्यात सुंदर नव्हता, तर तो अत्यंत धर्मनिष्ठ आणि परोपकारीही होता। सावित्रीला सत्यवानावर प्रथम दर्शनी प्रेम झाले। जेव्हा ती आपल्या पित्याकडे परत आली, तेव्हा तिने सत्यवानाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली। राजा अश्वपतीने नारदमुनींचा सल्ला घेतला। नारदमुनींनी सांगितले की सत्यवान अत्यंत धर्मप्रायण आहे, परंतु त्याच्या जीवनातील केवळ एक वर्ष उरले आहे। हे ऐकून राजा आणि राणी दुःखी झाले आणि त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी विवाह करण्यास मनाई केली। परंतु सावित्री आपल्या प्रेमात आणि संकल्पात अड होती। तिने म्हटले, मी एकदाच मनाने सत्यवानाला माझा पती म्हणून स्वीकारला आहे आणि आता कोणालाही स्वीकारू शकत नाही। शेवटी राजा अश्वपतीने सावित्रीची इच्छा मानून सत्यवानासोबत तिचा विवाह केला। विवाहानंतर सावित्री आणि सत्यवान वनात राहू लागले। सत्यवान आपल्या वृद्ध आणि अंधपित्याची सेवा करायचा आणि जंगलातून लाकूड आणायचा। सावित्री आपल्या पती आणि सासरच्या सेवेत रात्रंदिवस गुंतलेली होती। एक वर्ष पूर्ण झाले आणि तो दिवस आला जेव्हा सत्यवानाच्या जीवनाचा अंत होणार होता। सावित्रीने या दिवसापासून 3 दिवस आधी उपवास सुरू केला आणि देवाकडे सत्यवानाच्या जीवनाच्या रक्षणाची प्रार्थना केली। त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकूड कापत असताना अचानक बेशुद्ध होऊन पडला। सावित्रीने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि पाहिले की यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले आहेत। सावित्रीने यमराजाला सत्यवानाचे प्राण घेण्याची विनंती केली, परंतु यमराजाने तिला समजावले की जीवन मृत्यूचा चक्र अटल आहे आणि ते बदलू शकत नाहीत। सावित्रीने यमराजाचा पाठलाग केला आणि आपल्या भक्ती आणि वाक्पटुत्वाने त्यांना प्रभावित केले। सावित्रीने यमराजाला सांगितले, जर धर्म सत्य आणि भक्तीमुळे मला कोणतेही वरदान मिळू शकते, तर कृपया मला हे वरदान द्या की माझ्या पतीच्या सत्यवानाच्या जीवन परत द्या। यमराज तिच्या भक्तीने खूप प्रभावित झाले आणि तिला सत्यवानाचे प्राण परत देण्याचे वचन दिले। सत्यवानाचे जीवन परत आले आणि तो उठला। सावित्री आणि सत्यवान आनंदाने घरी परत आले आणि आपल्या वृद्ध माता पित्यांना ही अद्भुत घटना सांगितली। सावित्रीच्या भक्ती प्रेम आणि संकल्पाच्या शक्तीने तिला आपल्या पतीचे जीवन परत मिळवून दिले। या प्रकारे वट सावित्री व्रताचे महत्व आणि मान्यता वाढली आणि हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावासेला साजरे केले जाऊ लागले। वट सावित्री व्रताचे पालन करणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात। ही कथा दरवर्षी विवाहित स्त्रियांना प्रेरणा देते आणि त्यांना आपल्या पतीप्रती आपल्या प्रेम आणि समर्पणाला अधिक मजबूत करण्याचा संदेश देते।